ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಹರಿ ಹರಿ. ಆಪಣ ಸದ್ಗುರು ಲಕ್ಷಣ ಪಾಹತೋ ಆಹೋತ. ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಪ್ರಥಮ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಾಚಾ ಉಪದೇಶ ಕರ್ತಾತ್ ತೆ ಸದ್ಗುರು. ಜೆ ಜೀವ ಜೀವ ಆಣಿ ಶಿವ ಯಂಚಾ ಐಕ್ಯ ವರ್ಣನ ಕರುನ್ ಸಾಂಗತಾತ್ ಆಣಿ ಐಕ್ಯ ಘಡವತಾತ್ ತೆ ಸದ್ಗುರು. ಮಾಯಾ ಜಾಳಾಮಧ್ಯೆ ಮಂಜೆ ಅವಿದ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಅಜ್ಞಾನ ಮಧ್ಯೆ ಜೆ ಗುಂತೂನ್ ಗೆಲೆಲೆ ಅಸ್ತಾತ್ ಆಣಿ ಸಂಸಾರ ದುಃಖಾನಿ ದುಃಖೀ ಝಾಲೆಲೆ ಅಸ್ತಾತ್ ತನ್ನಾ ಸಂಸಾರ ದುಃಖಾತೂನ್ ಜೆ ಬಾಹೇರ್ ಕಾಡತಾತ್ ಆಣಿ ಅಜ್ಞಾನಾತೂನ್ ಹಿ ಬಾಹೇರ್ ಕಾಡತಾತ್ ತೆ ಸದ್ಗುರು. ತಸ ವಾಸನಾ ಆಪಲ್ಯಾ ಠಿಕಾಣಿಚಾ ಮಹಾಪುರಾಸಾರಖ್ಯಾ ವಾಸನಾ ಭರಲೇಲೆ ಅಸ್ತಾತ್ ತ್ಯಾ ವಾಸನಾ ನದಿಚಾ ಮಹಾಪುರಾಮಧ್ಯೆ ಏಕ ಪ್ರಕಾರೆ ಗುಟ್ಕುಳ್ಯಾ ಖಾಣಾರ್ಯಾ ಬುಡ್ನಾರ್ಯಾ ಅಶಾ ಜೀವಾಲಾ ತ್ಯಾ ಬುಡ್ನ್ಯಾಪಾಸೂನ್ ವಾಚವಣಾರೆ ತೆ ಸದ್ಗುರು. ಜನ್ಮ ಮರಣಾಚ ಖಂಡನ ಕರಣಾರೆ ತೆ ಸದ್ಗುರು. ಅಶಾ ಅಶಾ ಪ್ರಕಾರಚಿ ಸದ್ಗುರುಂಚಿ ಲಕ್ಷಣ ಆಪಣ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್. ಫೋಡುನಿ ಶಬ್ದಾಚೆ ಅಂತರ ವಸ್ತು ದಾಖವಿ ನಿಜ ಸಾರ ತೋಚಿ ಗುರು ಮಾಹೇರ ಅನಾಥಾಂಚೆ ಅಸಾತ ಸಮರ್ಥ ಮಂಟಾತ್. ಶಬ್ದಾಚ ಅಂತರ್ ಮಂಜೆ ಶಬ್ದಾಚ ಆತ್ ಜಿ ಗುಹ್ಯ ಗೋಷ್ಟ ಆಹೆ ತ್ಯಾಚಾ ಉಲ್ಗಡಾ ಕರುನ್ ಜೀ ವಸ್ತು ಮಂಜೆ ಪರಮಾತ್ಮ ಪರಬ್ರಹ್ಮ ನಿರ್ಗುಣ ನಿರಾಕಾರ ಅವ್ಯಕ್ತ ಅಸತ್ಜೆ ತತ್ವ ತೆ ಸ್ಪಷ್ಟ ಕರುನ್ ದಾಖವತಾತ್ ತೆ ಸದ್ಗುರು. ಹೆ ಜೆ ಶಬ್ದಾಚ ಅಂತರ ಆಹೆ ಪುಢೆಯ ತನ್ನೀ ಅಸ ಮಂಟ್ಲೆ ಕಿ ವೇದ್ಯೆ ವೇದಾಂಚೆ ಅಭ್ಯಂತರಿ ತೆ ಕಾಢೂನಿ ಅಪತ್ಯಾಪರಿ ಶಿಷ್ಯ ಶ್ರವಣಿ ಕವಳ ಭರಿ ಉದ್ಗಾರ ವಚನೆ ಜೀವ ಏಕದೇಶಿ ಬಾಪುಡೆ ತಯಾಸಿ ಬ್ರಹ್ಮಚಿ ಕರಿ ರೋಕಡೆ ಫೆಡಿ ಸಂಸಾರ ಸಾಕಡೆ ವಚನ ಮಾತ್ರೆ ತ್ಯಾಂಚ ಜೆ ವಚನ ಅಸ್ತ ते वचन मुख्यतः तो परमात्मा आणि तू एक असं सद्गुरूंचं वचन असतं. सद्गुरूंचा जो उपदेश असतो आणि गुरु वचन असतं त्याच्यामध्ये प्रधान वचन आणि गौण वचन असं वचनामध्ये फरक करायला लागतो. प्रधान वचन म्हणजे महावाक्याचा उपदेश सद्गुरूंनी केलेला हे सद्गुरूंचं प्रधान वचन. ते परमात्म तत्वच तू आहेस तत्त्वम असी जे निर्गुण निराकार जे सर्वज्ञ सर्व शक्तिमान अचिंत्य असं जे परमात्म तत्व आहे ते परमात्म तत्वच तू आहेस असा सद्गुरु शिष्याला उपदेश करत असतात. समर्थ असं म्हणतात की या शब्दाचं अंतर, म्हणजे या शब्दाच्या जे अंतर्यामी आहेत ते उघड करून सद्गुरु सांगतात. कारण एक वाच्यार्थ आहे आणि एक लक्षार्थ आहे. वाच्यार्थ म्हणजे ते परमात्म तत्व जे सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, असीम आहे, असं हा वाच्यार्थ आहे. आणि त्वम याचा वाच्यार्थ तू अल्प शक्तिमान आहेस, अल्पज्ञ आहेस, तू सीमित आहेस, देहापुरता मर्यादित आहेस, हा वाच्यार्थ बाजूला सारून ते लक्षार्थाकडे बोट दाखवतात. तत् याचा अर्थ ब्रह्म आणि त्वम याचा अर्थ तू, देह मन बुद्धी त्याच्याही आत बुडाशी असणारा, कुटस्थ रूपानी असणारा, चैतन्य रूपानी असणारा असा आत्मा, कुटस्थ चैतन्य, हे दोन्हीही एकच आहेत असं सद्गुरु शिष्याला सांगतात. तुझ्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव शक्ती आणि परमात्मा एकच आहेत. परमात्मा जसा अनुत्पन्न आहे तसा तूही लक्षार्थाने अनुत्पन्नच आहेस. समर्थ असं म्हणतात की या वाक्याचं जे खरं अंतर आहे, अंतर्याम आहे, ते सद्गुरु उलगडून दाखवतात. तू व्यापक आहेस, तू अल्प नाहीस असा जीवाला सद्गुरु बोध करून देतात. जीव हा सहसा त्रिपुटीमध्ये गुंतलेला असतो, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. जीव हा ज्ञाता स्वतःला समजतो आणि तो ज्ञानाच्या म्हणजे जाणून घेण्याच्या पद्धतीने जो जाणण्याचा विषय आहे तो जाणून घेत असतो. त्रिपुटी विरहित परमात्म सत्ताच तू आहेस. जो ज्ञाता आहे तोच ज्ञेय स्वरूप आहेस. तूच वस्तुतः ते आहेस असा उपदेश सद्गुरु शिष्याला करतात. जीव हा एकदेशी म्हणून सांगितलेला आहे. एकदेशी म्हणजे एकांगी, एका ठिकाणी असणारा. आणि ब्रह्म हे व्यापक, एकाच वेळेला सर्वत्र उपस्थित असणारं असं ब्रह्माचं लक्षण सांगितलेलं आहे, ज्याला ऑम्नी प्रेझेंट असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे असं वर्णन केलेलं आहे. सर्व रूपांनी तोच एक नटलेला आहे. तर जीव जो स्वतःला अल्प समजतो तो आपल्यापाशी जे रूप आहे तेवढंच आपलं रूप असं समजतो. भगवंतांचं वर्णन करत असताना ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व रूपांनी जो रूपस झालेला आहे, सर्व वर्ण हे त्याचेच वर्ण आहेत. लोह वर्ण, लोह ताम्र वर्ण, सुवर्ण वर्ण, रजत वर्ण, रक्त वर्ण, हे सगळे वर्ण त्यांनीच धारण केलेले आहेत, परमात्म्याचेच आहेत. जीव असं कधीही समजत नाही. म्हणून एकदेशी अशा जीवाला तो जर दुःख करत असेल तर त्यावेळेला त्याला सुखाचा प्रत्यय येत नाही. तो सुखात असेल तर त्यावेळेला त्याला दुःखाचा प्रत्यय नसतो. तो लोभाच्या वेळेला निर्लोभत्व त्याला आठवत देखील नाही. जीव हा नेहमी एककल्ली आणि एकांगी असतो आणि ब्रह्म हे सर्व विकारांच्या बाहेर असतं. समर्थ असं म्हणतात की या जीवाला तो रोकड ब्रह्म करतो. फेडी संसार साकडे वचन मात्रे. संसाराचं संकट सद्गुरूंच्या वचन मात्रांनी निघून जातं. तसं म्हटलं तर पारमार्थिक सत्तेमध्ये सद्गुरू शिष्याला स्थिर करतात. तीन प्रकारच्या सत्ता ज्या वेदांतामध्ये सांगितलेल्या आहेत, एक प्रातिभासिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि तिसरी पारमार्थिकी सत्ता. एका सत्तेमध्ये असताना दुसऱ्या सत्तेचं वैयर्थ लक्षात येतं. जसा कोणी स्वप्नामध्ये आहे, तर स्वप्न सत्तेमध्ये प्रातिभासिक सत्तेमध्ये व्यवहारातलं काही उरत नाही. प्रातिभासिक सत्तेमध्ये एखादा राजा देखील त्याचं राज्य गेलेलं आहे, तो भिकेला लागलेला आहे असं अनुभवू शकतो आणि ते प्रातिभासिक सत्तेमध्ये अत्यंत खरं देखील होतं. तो घाबराघुबरा होतो, जागा होतो, पाहतो तर आपल्या मंचकावर झोपलेला आहे, महालामध्ये आहे असं त्याच्या लक्षात येतं. आणि व्यावहारिक सत्ता जी आहे ती प्रातिभासिक सत्तेमध्ये राहत नाही. प्रातिभासिक सत्ता व्यवहारामध्ये राहत नाही. मी तुम्हाला कर्ज दिलं प्रातिभासिक सत्तेमध्ये आणि व्यावहारिक सत्तेमध्ये वसुली करायला गेलो असं होऊ शकत नाही. तसं पारमार्थिकी सत्ता ही प्रातिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता याच्यापेक्षा वेगळी समजलेली आहे, वेगळी सांगितलेली आहे. पारमार्थिकी सत्तेमध्ये मनच शिल्लक राहत नाही, कल्पनाच शिल्लक राहत नाहीत. तो स्वरूपाला प्राप्त झालेला असतो. त्यावेळेला त्याला देहाचं भान देखील फिकट किंवा नाहीसं झालेलं असतं. तो विकारांपासून दूर असतो. सुखदुःखाच्या ज्या वार्ता आहेत त्या वार्ता स्वरूपामध्ये रमलेला असल्यामुळं त्याच्यावर तितका परिणाम करत नाहीत. सद्गुरूंच्या वचन मात्रामुळं शिष्य हा प्रातिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता याच्यापासून दूर होतो. त्याची संकटं जरी तशीच असली, त्याच्या अडचणी दुःख जरी तशीच असली, प्रारब्ध भोग त्याचे जरी चुकणार नसले, तरी देखील तो त्याच्यापेक्षा दूर होतो. गोंदवलेकर महाराजांची पत्रिका एकदा कोणी पाहिली, एक खूप प्रख्यात ज्योतिषी आला, त्यांनी पत्रिका पाहिली. तो म्हणाला की तुमच्या पत्रिकेमध्ये संसार सुख नाहीये. महाराज म्हणाले खरंच आहे, माझी पहिली पत्नी गेली, दुसऱ्या आहेत त्या जरा बेताच्याच आहेत, खरंच संसार सुख माझ्या पत्रिकेमध्ये नाही, अपत्य सुख नाही. हो म्हणाले, मला मूल झालं पण गेलं. तुमच्या पत्रिकेमध्ये दारिद्र्य योग आहे. मी काही करतच नाही म्हणाले. काही उद्योग व्यवसाय नसल्यामुळे माझ्याकडे तशा प्रकारे कुठलाही पैसा येत नाही. महाराज म्हणाले तरी देखील रोज 50 लोक जेवतायत रामाच्या कृपेने. पारमार्थिकी सत्तेमध्ये रममाण झालेला जो असेल तो स्वतःच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला शिकतो आणि सद्गुरु शिष्याला सुख देतात म्हणजे ते पारमार्थिकी सत्तेमध्ये स्थिर करतात. कलावती आईंचा मुलगा गेला, त्या स्वस्थ बसलेल्या होत्या. ज्यांनी दिला त्यांनी नेला असं म्हणाल्या. हे इतकं सोपं नाही. पण आपल्या देह मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या स्वरूप स्थितीत जर कोणी रममाण झाला तर त्याला व्यावहारिक सत्ता आणि त्याची मर्यादा हे लक्षात येतं. आणि जो व्यावहारिक सत्तेमध्ये असतो त्याच्या दुःखाला कधी सीमा राहत नाही. समर्थ असं म्हणतात की वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरु राव ऐक्य रूपे. वेदांचा जो आणि शास्त्रांचा जो अनुभव आहे, जो महानुभावांचा अनुभव आहे म्हणजे संतांचा जो अनुभव आहे, पूर्वी होऊन गेलेल्या संतांचा जो अनुभव आहे, तोच अनुभव सद्गुरू घेत असतात. एवढंच नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंना गुरु हा संत कुळीचा राजा असं म्हटलेलं आहे. कारण पूर्वी होऊन गेलेले महानुभाव संत देखील आत्ता सांप्रत नाहीत, आत्ता ज्ञानोबा नाहीत, देहानी नाहीत, आत्ता तुकोबा नाहीत, देहानी नाहीत, आत्ता वसिष्ठ वाल्मीक नाहीत, देहानी नाहीत, हे मान्यच करायला लागतं. त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांच्या वचनाच्या योगाने त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांच्या समाधीस्थळी त्यांचं सामर्थ्य आहे, तरी देखील ते आत्ता नाहीत. जो वेदांचा अनुभव आहे तो वेदांचा अनुभव शब्दामध्ये आहे. शब्द वाचणाऱ्याला देखील तो नाही. म्हणून वेदांचा अनुभव आणि पूर्वी होऊन गेलेल्या महानुभावांचा अनुभव मूर्तिमंत पाहायचा असेल तर सद्गुरूंना पाहायला लागतं. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. गुरु हे एकच देव सांप्रत उपस्थित आहेत, बाकीचे देव हे होऊन गेलेले आहेत. असं असल्यामुळं गुरूंच्या ठिकाणी वेद शास्त्र महानुभाव या सगळ्यांचा अनुभव एकवटलेला असतो. आणि असं असल्यामुळं त्यांचं वचन देखील तशाच प्रकारे शास्त्र वचन म्हटलं जातं. जे गीतेमध्ये आहे ते गाथ्यामध्ये आहे. गीता आणि गाथा यांचा काळ भले वेगळा असेल पण जेव्हा तुकोबा कार्य करत होते आणि उपदेश करत होते तेव्हा गीता वाचण्याची गरज देखील कदाचित नसेल. गाथ्यामध्येच ते सगळं उपदेश करत असतील. गुरूंचा उपदेश हाच म्हणून प्रधान उपदेश समजला पाहिजे. समर्थ म्हणतात की मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. सद्गुरूंचं मुख्य लक्षण जर काही असेल तर त्यांच्या ठिकाणी विमळ ज्ञान ज्या ज्ञानाला मल नाही अमल विमल ज्या ज्ञानाला विकाराचा स्पर्श नाही. सद्गुरूंच्या वर्णनामध्ये देखील विमलम अचलम असं वर्णन केलेलं आहे. विकाराचा मळ असतो. विकाराचं मळ चित्तावर येतो. चित्त विकारामुळे जड होतं. चित्तम चित्त च विजानिया तकार रहितम यदा तकार तू विषयाध्यास. विषयाचा अध्यास विषय ध्यास यामुळे चित्त जड झालेलं असतं. नाहीतर चित्त हे मुळात चैतन्य स्वरूप सांगितलेलं आहे. सद्गुरू हे मलरहित असतात असं सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. सद्गुरू हे क्रियारहित असतात. क्रियारहित परमात्म्याशी ते समरस झालेले असतात. रोज रोज आपण निर्विकल्प आहोत, निराकार आहोत. आपण विभूः व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी असे आहोत. आपण सदा समत्व भावाने नटलेले आहोत. अशा बोधामध्ये ते राहतात, अशा बोधाचा ते विवेक करतात. आत्मा हा अविनाशी आहे, अनुत्पन्न आहे, चैतन्य स्वरूप आहे आणि जगत विनाशी आहे, निर्माण होणारं आणि नाहीसं होणारं आहे. जगत हे चंचल आहे, मन हे चंचल आहे, देह देखील चालणारा, बोलणारा, डोलणारा, हलणारा असा आहे. देह मन बुद्धी देखील चंचल आहे आणि आपण देह मन बुद्धीच्या बुडाशी परमात्म रूपानी आहोत असा बोध वागवणारे ते सद्गुरू असतात. सद्गुरूंना प्रथम लक्षण म्हणजे त्यांना पहिलं विमल ज्ञान झालेलं असलं पाहिजे. त्यांचं वर्णन शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू असं केलेलं आहे. ही ओळीनी वर्णनं तशीच आहेत. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी, याही वरी अध्यात्म श्रवण. त्यांच्यापाशी उदारता असायला हवी. ज्ञान देण्यामध्ये ते उदार असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जय जय वो शुद्धे म्हणजेच विमळ, उदारे प्रसिद्धे असं म्हटलेलं आहे. ते शुद्ध स्वरूपात असतात. शुद्ध स्वरूप हेच त्यांचं खरं वर्णन आहे. आणि ते उदार असतात, ते कृपाळू असतात. अनवरत आनंदे वर्षतीये ब्रह्मानंदामध्ये निमग्न असतात. याहीवरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर. म्हणून ते ब्रह्मानंदामध्ये डुल्लत असतात. सद्गुरू शाब्देच परेच निष्णात असं सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ शास्त्रांचा त्यांचा अभ्यास असतो, शास्त्र त्यांना माहीत असतात. शास्त्रांचा अनुभव हा त्यांचा अनुभव असतो. ते शास्त्रांच्या अनुभवांनी युक्त असतात. शास्त्रांचा जो अनुभव आहे, त्यांना शास्त्रांचं ज्ञान असेल आणि शास्त्रांचा जर अनुभव नसेल तर शिष्याच्या शंका ते फेडू शकणार नाहीत. ते स्वतः आनंदामध्ये निमग्न असतात. पण जर त्यांना शास्त्र माहीत नसेल तर शिष्याला नीट उपदेश करू शकणार नाहीत. म्हणून ते शास्त्र ही त्यांना अधीत असतं आणि त्या अनुभवानी देखील संपन्न असतात. या दोन्ही गोष्टी त्यांच्या ठिकाणी असतात. शब्दाचं आणि आपल्या अनुभवाचं नातं त्यांना जोडता येतं. शब्द म्हणजे शास्त्रांचे शब्द आणि अनुभव म्हणजे ध्यानातून आलेला, नामस्मरणातून आलेला, विवेकातून आलेला, निश्चयात्मक ज्ञानाचा अनुभव. या दोन्हीचाही मेळ त्यांच्या जीवनामध्ये दिसायला पाहिजे. ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत. वेळ जर आली तर संसाराच्या ऐवजी संसाराचं काहीही होवो, देहाचं काहीही होवो, स्वतःच्या देहाचं काहीही होवो, दुसऱ्याच्या देहाची मृत्यूची वार्ता देखील त्यावेळेला त्यांची ब्रह्मनिष्ठता पक्की असली पाहिजे. तेही डोकं धरून तुमच्या आमच्यासारखे रडत बसले नाही पाहिजेत. अशा प्रकारचा विवेक ज्यांनी संपादन केलेला आहे ते ब्रह्मनिष्ठ, आणि असे ब्रह्मनिष्ठ असताना देखील ते करुणामय देखील असले पाहिजेत. त्यांच्या ठिकाणी दया असली पाहिजे. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, याहीवरी वैराग्य प्रबळ. ब्रह्मलोकापासून म्हणजे कल्पना केलेल्या ब्रह्मलोकापासून अथवा स्वर्गलोकापासून, इंद्रलोकांपासून, तिथं जे काही भोग सांगितलेले असतील ते, तिथपासून इहलोकापर्यंत जे जे भोग आहेत, इह अमूत्र फल भोग त्याग असं वैराग्याचं वर्णन केलेलं आहे. त्याला इच्छाच नसली पाहिजे. इच्छा नाही हेच त्याचं लक्षण असलं पाहिजे. त्याला काहीही भोगायची इच्छा नसली पाहिजे. तशीच मनोधारणा करत साधकावस्थेपासून तो तिथपर्यंत पोचलेला असतो. म्हणून साधकानेच ही खबरदारी घ्यायला पाहिजे. इच्छारहित वर्तन, आकांक्षारहित वर्तन, महत्वाकांक्षा विरहित वर्तन त्याला इहलोकीचा म्हणजे संसारातल्या देखील कोणत्याही भोगाविषयी आसक्ती नसावी. जे सहज प्राप्त आहे त्याच्यामध्ये तो असेल, पण ही अमुक इच्छा आहे, काय तो शब्द आहे, मला क्रेज आहे, अशी क्रेज नसली पाहिजे. कधी गाडी घेतोय, कधी बंगला बांधतोय, कधी एका प्लॉटचे चार प्लॉट होत आहेत, त्याला इच्छा नसली पाहिजे. ते असं म्हणतात की याहीवरी वैराग्य प्रबळ, संसाराची अनित्यता लक्षात आल्यामुळं या इच्छेचा त्यांनी त्याग केलेला आहे. नाहीतर कसा इच्छेचा त्याग करणार, कामनेचा कसा त्याग करणार? जे आहे सांप्रत जे आहे तर ते स्वरूप सुखासाठी कामाला यावं. झोपडी असेल तर ध्यानाला बसण्यासाठी, महाल असेल तरी ध्यानाला बसण्यासाठी. त्याच्या जीवनाची दिशा ही ठरलेली असली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संसारा या समस्ता देखिजे जई अनित्यता. संसार अनित्य समजल्याखेरीज वैराग्य बांधणार नाही. एका परीने संसारात रमल्यासारखा दिसला तरी देखील तो संसारात मुळीच रमत नसला पाहिजे. तई वैराग्य दवडिता पाठी लागे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संसार जर अनित्य समजत असेल, आपण जे दृश्य विश्व पाहतो, जरा आपल्या लहानपणीचे फोटो जर पाहिले तर त्या ग्रुप फोटोमध्ये तेव्हा तर फार पद्धत होती, ती मंडळी आता कुठेत असं जर पाहायचं झालं तर कोणी नाहीत. आमच्या घरी जे जुने फोटो आहेत त्या फोटोतली अगदी लहान त्यांच्या मांडीवर बसलेली मंडळी आता आम्ही बघत आहोत. आम्ही आणि आमची भावंड, काय जे चुलत भाऊ, मामे भाऊ, आत्ते भाऊ असे असतील. संसार हा अनित्य आहे हे त्या फोटोवरून तरी कळलं पाहिजे. 5, 25, 40, 60 वर्ष जगल्यानंतर आपल्याला काही लोक सोडून गेले याचं भान असलं पाहिजे. संसाराची जी अनित्यता आहे त्या अनित्यतेनी त्या अनित्यतेच्या दर्शनाने, आणि ही अनित्यता फक्त दुसऱ्यांबाबतच नको, आपल्याबाबत देखील, आपण देखील आत्ता आहोत म्हणून पुढच्या क्षणाला आहोत अशी जो खात्री बाळगत नाही, जो स्वरूपामध्ये मी आहे, मी अविनाशी आहे असं समजतो, याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ, म्हणून त्याची वृत्ती, समर्थांनी म्हटलंय ना, उदासीनता तत्वता सार आहे असं ते म्हटलंय. उदासीन हा काळ कोठे न कंठे असं ते म्हणतात. म्हणजे आता अशी रुची घेऊन कुठं राहू शकत नाही असं ते स्वतःचं वर्णन करतात. विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी, आपली वेळ संपली. आचार ज्यांचा निर्मळ असतो, ज्यांचा बोध निर्मळ असतो आणि आचार ही निर्मळ असतो, आणि स्वधर्म म्हणजे स्वरूपामध्ये राहणे, सकल धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, या स्वधर्मापासून म्हणजे अखंड स्वरूपात राहणं इथपासून ते खाली येतात, ते फक्त स्वधर्म कर्म किंवा नियत कर्म करणं एवढ्यापुरते. परधर्म भयावह, स्वधर्मे निधनम श्रेयः, खाली जर आले कर्म करायला तर नियत कर्म, वाट्याला आलेली कर्तव्य कर्म, एवढ्याच रेंजमध्ये त्यांचं आचरण असतं. पुढच्या वेळेला बघू. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी, याच्याही वर, याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण, काय लखलखीत लिहिलेलं आहे बघा. जेथे परमार्थ विवरण निरंतर, जेथे सारासार विचार, तेथे होय जगदुद्धार, नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन, हे सद्गुरूचे लक्षण श्रुती ओळखावे. कसं निसंदिग्ध बोलणंय बघा. आपण यथाक्रम पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी हरी राम राम बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।